हरि ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगस्त्यश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मे धिपतिश्च म उपागमश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे यिद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे जिष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आघवनीयश्च म आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटेकाका आपल्याला सांगणार।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्राचे एक कार्यक्रमांतर्गत हरिपाठातील द्वैताची धारणी गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे या अभंगावरील सद्भक्त प्राध्यापक दिलीप शेठ यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत। आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिषदू असे विवेकाच्या गोष्टी त्याही गीता ज्ञानेश्वरी मधल्या संसारातल्या नाहीत। संसारातील गोष्टी अविवेकाच्या संसार श्रेष्ठ वाटणारा अविवेकी मनुष्य मराठी मातृभाषा असणारा महाराष्ट्रात जन्मलेला आणि गीता ज्ञानेश्वरी न वाचणारा तो अविवेकी मनुष्य 40 पुढे गेला तरी पैसा मान मराठाभोवतीच फिरणारा तो अविवेकी मनुष्य। त्या उलट गीतेतल्या गोष्टी मात्र विवेकाच्या आणि सांगतय कोण तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत। काय सांगतायत? मी अविवेकाची काजळी खेडून विवेक दीपजळी तई योगिया पाहे जिवाळे निरंतर सत्सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निरती दोंदे सात्विकाची तई पापाचा आचळू फिटे पुण्याची पाठ फुटे जय मूर्ती माझी पळटे पंडुकुमारा। ऐसे या काजा लागी अवतरे मी युगायुगी तरी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। विवेकी कोण? हे प्रत्यक्ष वेदार्थ सागुरु श्रीकृष्ण सांगतायत आणि भक्तराज किरीटी अर्जुन ऐकतायत ज्यांची सर्व कर्म भगवंतांना मान्य आहेत आणि जो स्वतःचं डोकं चालवत नाही असा अर्जुन जे काय ऐकतो आहे त्या विवेकाच्या गोष्टी आत्म्यासंबंधीच्या श्रीकृष्णार्जुन संवादात रंगलेला तर आपल्या संसारातल्या गोष्टी पतीपत्नीच्या संवादात नटलेल्या असतात। बहुतेक बायका आपले पतिराज महादेवासारखे विसरभोळे आहेत या भ्रमात असतात. हे वाक्य बोलताना स्वामीजी आपल्या भुवया उंचावून जेव्हा सर्वाताईकडे निष्ठेने पाहतात तेव्हा सर्वाताई नकारार्थी आचार्य करीत नाही नाही असे सांगतात. तेव्हा या संवादात सर्वजण हसून सहभागी होतात. तिकडे दुर्लक्ष करीत स्वामीजी पुढे सांगतात की आपले पतिराज हे विसरभोळे आहेत आणि ते दररोज काही ना काही गोष्टी बाहेर विसरूनच घरी येतात. असे सांगणारी पत्नी म्हणते पावसाळ्यात ते छत्री घेऊन जातात पण परत घरी येताना पाऊस नसेल तर ते नेलेली छत्री हमखास विसरून घरी येतात. म्हणून अशीच एक पत्नी आपल्या पतिराजाला निश्चून भरावते की बाहेरून आल्यावर मी छत्री आणलेली आहे हे मला दारातूनच सांगायचे. म्हणजे छत्री जर विसरली असेल तर ताबडतोब विसरलेल्या छत्रीचा शोध घ्यायला दारातूनच परत जाता येईल. त्यावर पतिराज हे मला मान्य आहे तसे मी सांगत जाईन असे वचन देतात. त्याप्रमाणे ते सांगतही राहतात. अशाच तऱ्हेने ते एक दिवस बाहेरून आल्यावर दारातच उभ्या असलेल्या पत्नीला आपल्या हातातील छत्री रक्षित सांगतात हे बघ मी न विसरता छत्री आणलेली आहे. त्या छत्रीकडे पाहत पत्नी म्हणते अहो आज तुम्ही बाहेर जाताना छत्री नेलीच नव्हती मग ही कुठून आणली. यावर झालेल्या हास्य कल्लोळात हरी हरे म्हणत स्वामीजी आपले बोलणे संपवतात. पुढील केंद्र शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 1992 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र हरिपाठातील पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न तो परिपरी साधन पैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. या अभंगावरील सद्भक्त प्राध्यापक नीनाताई भावे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी आज आपल्या आधारपणाबद्दल सांगतायत. ते म्हणतात माझे आधारपण हे हृदयाचे आहे. माझ्या हृदयाचे पंपिंग कमकुवत झाले आहे. अशक्तपणा आलेला आहे. रोग मात्र काहीही नाही. हृदय आता पूर्ववत कधी होणार नाही म्हणून ते जपून वापरले पाहिजे. औषधोपचार गोळ्या घ्यायला सांगितलेले आहेत. महिनाभर बेड रेस्ट घ्यायला सांगितले आहे. त्यापैकी सध्या 8 दिवस झाले आहेत. यानंतर सद्भक्त लीलाताई तांबे अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परिमती मंद पाहायची ना हा अभंग म्हणतात. त्यावर स्वामीजी पुन्हा बोलतायत मतिबंद कोण तर आपण सर्वजण. आपल्या अंतरी अगदी जवळ असलेल्या गोविंदाला आपण पाहू शकत नाही. आपल्याला अजूनही तो ग्रहण का होत नाही किती प्रकारच्या साधना करूनही. सर्व भूतांच्या हृदयांबरी असलेला तो परमात्मा आपल्याला अद्याप का दगोचर होत नाही. भगवंताचे स्वरूप कळण्यासाठी त्याच्याविषयी अत्यंतिक प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. लव इज गॉड. प्रेम ईश्वर आहे. निष्काम प्रेम कृपा दया क्षमा शांती या रूपाने परमेश्वराचीच आपल्याला भेट होत असते. त्या भगवंताचे अधिष्ठान आपल्या अंतकरणात आहेच आहे. त्याचे नाम रामकृष्ण हरी गोविंद हे नाम घेताना आपण निवावं. अखंडपणे तो आतून आपल्याकडे पाहतच आहे. अंतरी सन्निध राहे श्री गोविंद असा सतत भाव ठेवावा आणि बाहेर आपल्या आई वडिलांच्या रूपामध्ये पत्नीच्या रूपामध्ये एवढेच नव्हे तर जे जे देते भूत ते मानिजे भगवंत या अनुसंधानात त्या भगवंताला पाहावे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 9 डिसेंबर 1992 माया अपार्टमेंट मध्ये संध्याकाळचे केंद्र हरिपाठातील हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी सादरी त्यासी दादरी सकळ सिद्धी. या अभंगवरील निरूपणात सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे म्हणतात हरिनाम जप करणे सुलभ आहे परंतु जप करणारा मात्र दुर्लभ असे एक कॉन्ट्राडिक्शन आहे. जहा काम है वहा राम नाही इत्यादी निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. सर्व संत एक मुखाने आपल्याला पुन्हा पुन्हा हेच सांगतात की नाम मोठे गोड आहे. अमृता होणी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का न गे. आपल्याला ती गोडी का बरे लागत नाही. एकदा भ्रमरांनी गुंग्यांना जेवायला बोलवले तेव्हा भ्रमर फुलातील मकरंद खायला लागले परंतु भुंग्यांना मात्र त्यात मजा वाटेना म्हणून ते चिखलच खाऊ लागले. काय करणार नवर विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे करू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. नाम घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय ते गोड लागणार नाही. तसे पाहिले तर भातात काय गोडी असते, परंतु चघळल्याशिवाय भाताची गोडी कळत नाही. तसेच नामाचेही आहे. अनंत जन्माचे तप एक नाम असे नामाचे महत्व सांगताना माऊली म्हणतात, तर एक नाम हे सहस्र नामाबरोबर आहे असे शिवशंकर म्हणतात. जिभेने नामाचा नुसता उच्चार केला तरी तो मुक्त असे नामाचे सामर्थ्य आहे. हरिस्मरणाची गोडी अखंड आहे, मात्र त्यावर निष्ठा पाहिजे. नामाने अंतकाळी मनुष्य उत्तम गतीला पावतो, परंतु अंतकाळ कधीही येऊ शकतो. म्हणून सर्व काळी नाम घेत राहावे. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर असे भगवंत स्वतः गीतेत सांगतात. त्याप्रमाणे आपण नित्य नामस्मरणात असावे हे बरे. एवढे सांगून हरी हरी म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 16 डिसेंबर 1992 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील मातृ पितृ भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवे. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला आधारे निवृत्तीने दिले माझ्या हाती. या अभंगावरील सद्भक्त भारती सरदेसाई यांचे निरूपणानंतर अमेरिकेत राहणाऱ्या परंतु आज केंद्रात सपत्नी आलेल्या सद्भक्त श्री वासुदेव श्रीधर करमळकर यांना स्वामीजींनी 2 शब्द सांगण्यासाठी पाचारण केले. तेव्हा ते म्हणतात, स्वामीजींनी लिहिलेल्या ज्ञान किरणे या ग्रंथाद्वारे साता समुद्रापलीकडे ज्ञानेश्वरी पोहोचली आहे. त्यावर अत्यंत प्रसन्न होऊन स्वामीजी बोलतायत, 22 वर्षे परदेशात राहून सद्भक्त श्री करमळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी भारतीय संस्कृती टिकविली आहे. धन्य ते दाम्पत्य जे गीता ज्ञानेश्वरीचे पठन करते. गीता नेली मोक्ष आरोते, मोक्षाचे अलीकडचे असे गीता काही देत नाही. अविद्या नाशू हे स्थळ आहे. देहमी या अविद्येचा नाश गीता ज्ञानेश्वरी पठणाने होतो आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. देवची बरे खरे पहा की खोटे हो, न म्हणे देह मी ऐसा मग भरवसा कळेल. किती वृद्ध झाला, मनुष्य कितीही म्हातारा झाला, तरी त्याचा आत्मा मात्र चिरकाल तरुणच राहतो. म्हणून तोच मी आहे, सहा अहम या भावात दृढ राहावे. देहावर अजिबात भिस्त ठेवू नये. तो कधीही पडो, परंतु देह पडत असताना आम्ही टाळी वाजून वैकुंठी जाणार असे उमरीकर महाराज म्हणत असत. तसे आपले हो असा आशीर्वाद देत हरिहरी म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र 19 डिसेंबर 1992 शनिवार संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. या अभंगावरील सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांचे निरूपणानंतर सद्भक्त सौभाग्यवती मधुराताई मकरंद वझे या आपल्या मनोगतात म्हणतात, 29 सप्टेंबर 1992 रोजी यांना स्वामीजीने आपले उत्तराधिकारी म्हणून अधिकार प्रदान केले. ते ऐकून मी अगदी मोहरून गेले, संपूर्णतः भारावूनच गेले. आपल्याला आपला संसारच परमार्थरूप करायचा हे यांनी माझ्या मनावर पक्के बिंबवले. त्याप्रमाणे त्यांना साथ संगत करण्याचा माझा प्रयत्न स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे. यावर कौतुकास्पद बोलत भले शाबास असे म्हणून स्वामीजी म्हणतात, कृपा आशीर्वाद आहेच आहे. पुढे म्हणतात, मी ज्यांना अधिकार दिलेले आहेत ते वाघाचे बच्चे आहेत, परंतु कोणीही जाऊन त्या सिंहासनावर एकदम बसू शकत नाही. चांगलं नाणं तयार व्हायला वेळ लागतो. त्याच्या 10-12 वर्षात ते आपली साधना आणखी दृढ करतील वाढवतील, तोपर्यंत मी आहेच. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरिओम तत्सत.
नाम सांगतो. आपण सर्वजण अतिशय स्थिर सरळ असे बसू. मनाची सगळी खळबळ बंद. आपली स्वतःची मी म्हणून असणारी जाणीव आपल्या कंठापाशी आहे अशी भावना करू. अवंढा गिळून बघा त्या ठिकाणी. आणि ही जाणीवच परमात्म स्वरूप आहे. शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप. या जाणीवेतून नाम स्फूर्त आहे आपण घेतो आहोत अशी भावना करायची आहे. याचा अर्थ शांतीतूनच, आनंदातूनच, प्रेमातूनच आपण नाम घेतो आहोत. कंठापाशी लक्ष. आपण अधिष्ठानभूत शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप आहोत असा दृढ भाव, दृढ विश्वास जाणीवेतून नाम घेतो आहोत. मनाचं काहीही काम नाही. ओम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. हरी. शांत स्वरूप जाणीवेतून नाम स्फूर्त आहे. आपोआप सहज बाहेर येत आहे. त्या नामाने देखील शांत आनंद प्रेम स्वरूप परमात्म्याचं स्मरण अबाधित राहत आहे. नाम चालू असेल तेव्हाही आणि नामामध्ये किंचित अंतर असेल तेव्हाही. कंठा अशी लक्ष जाणीवेच्या ठिकाणी नाम स्फूर्त आहे. ओ राम कृष्ण हरी हरि कंठापाशी जाणीवेकडे लक्ष देताना मध्ये थांबलेल्या स्थितीत कोणाकोणाची ही जाणीव शक्ती चिदाकाशात ऊर्ध्वगामी होत असल्याचा त्यांना अनुभव येईल. तसं झालं तरी स्वागतार्ह आहे. अशा वेळेला चिदाकाशात शांत स्वरूप जाणीवेतून नाम स्फूर्त आहे अशा भावाने नाम घ्यायचं. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चिदाकाशात जाणीव एकवटलेली आहे. आनंद स्वरूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य बाकीच्या देहाचा विसर पडला तरी चालेल. श्वासासकट मन जाणीवेमध्ये लीन झालेला आहे. मधून मधून सूक्ष्म दीर्घ श्वास घेऊन चिदाकाशात लीन होतो आहे. आणि केवल कुंभक साधला जातो आहे. या स्थितीतच तुम्ही स्थिर राहा. फक्त मी एकटा नाम घेईन. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि 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 स्वामी जी प्रभु राम राम हरि 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 खरं म्हणजे हा परमार्थ आहे. प्रवचन म्हणजे परमार्थ नाही. कर्मकांड म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे आत असणाऱ्या आपल्या स्वरूपाशी एकरूपता. बस एवढाच परमार्थ आहे. आपली शांती, आपलं समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती या गोष्टी जे आपण मुळातच आहोत ते आपल्याला प्राप्त होणं, तिथं जाऊन आपण राहणं, स्थिर होणं, हे होण्याला उपकारक म्हणून श्रवण असेल, निरूपण असतील, प्रवचन असतील, कीर्तन असतील. पण हे घडलं नाही आणि बाकीचं सगळं घडलं तर त्या परमार्थाचा उपयोग काही नाही. हरी हरी रमाते अभंग म्हणा या. आजी मी ब्रह्म पाहिले म्हणा. अरे खरं म्हणजे या स्थितीतून बाहेर येऊच नाहीये असं वाटत. बाकीच्या सर्व गोष्टींचा आपल्याला उबग येऊ शकतो किंवा कंटाळा येऊ शकतो. शांतीचा कधी कंटाळा येत नाही. आपली स्वरूप स्थिती अशी सहज आनंददायी आहे. आपलं अस्तित्वच सुखमय आहे. शुद्ध अस्तित्वापर्यंत जर आपण पोहोचलो तर त्याच्यामध्ये जीवनाची धन्यता आहे. म्हणा
अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अगणित सुर गण वर्णिति जासी, अगणित सुर गण वर्णिति जासी, कटिकर नट सम चरण विटे वरी, कटिकर नट सम चरण विटे वरी, उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, एकनाथांच्या भक्तीसाठी धावताला तो जगजेठी, एकनाथांच्या भक्तीसाठी धावताला तो जगजेठी, खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, चोख्या संगे ढोरे ओढिता, चोख्या संगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता, जनी संगे दळिता कांडिता, गाणी गाईले अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, दामाजीची रसिद पटविली, कान्हो पात्रा ती उद्धरिली, दामाजीची रसिद पटविली, कान्हो पात्रा ती उद्धरिली, अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अगणित सुर गण वर्णिति जासी, अगणित सुर गण वर्णिति जासी, कटिकर नट सम चरण विटे वरी, कटिकर नट सम चरण विटे वरी, उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले.
देहधारी प्रत्येक व्यक्तीच्या ठाई विकार वासना इच्छा कर्म प्रवृत्ती बहिर्मुखता इत्यादी जन्मजात असतात. उपरोक्त गुण अथवा अवगुण अथवा संस्कार काहीही म्हणा यांचा निराश झाला नाही तर यांच्या प्रभावाचे दुष्टचक्र चालूच राहणार. मग मुक्ती, निरामय आनंद, अलिप्तता, ज्ञान, भक्ती, वैराग्य अनुभवता येतील का असा प्रश्न आहे. देहधारी व्यक्तीच्या ठिकाणी विकार, वासना, इच्छा, कर्मप्रवृत्ती, बहिर्मुखता हे जन्मजात गुण असतात आणि असणार. आणि याच्यामध्ये वाईट काहीही नाही. हे जगत चालू राहावं अशी भगवंताची इच्छा आहे असं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वासना आहेत, इच्छा आहेत, कर्म प्रवृत्ती आहे. देह आहे आणि कर्म प्रवृत्ती नाही असं असेल तर तो जगणार कसा. कर्म प्रवृत्ती ही अतिशय आवश्यक आहे. तसंच बहिर्मुखता देखील आवश्यक आहे. इंद्रियांची मुख त्याच करता बाहेर बसवलेली आहेत, आवश्यक आहेत म्हणून बाहेर बसवलेली आहेत. आवश्यक नसती तर इंद्रियांची मुख देखील आतच वळवली असती, आतच बसवली असती. ती बाहेर अशा करता पाहतात की जगामध्ये देहधारी व्यक्तींनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या हव्या आहेत, देहाला आवश्यक अशा गोष्टी मिळवण्यासाठी कर्मप्रवृत्ती आवश्यक आहे. तसंच जगत चक्र चालवण्यासाठी, चालण्यासाठी मूळ काम आणि प्रत्येक इंद्रियांच्या कामना या देखील सर्वस्वी वाईट आहेत असं कोणी म्हणू शकत नाही. या असणारच आणि त्या आहेत. बऱ्याच वेळेला असं दिसतं की याची इतकी निंदा केली जाते की या गोष्टी आपल्यापाशी आहेत हाच मोठा अपराध परमार्थाला सुरुवात करताना किंवा परमार्थीला वाटावा. हे अशा करता सांगितलं जातं की याच्यामध्ये बुडून गेल्यामुळं आत आत्म्याकडे पाहण्याची प्रवृत्ती कमी होते. आत्म्याकडे पाहण्याची शक्यता देखील राहत नाही. याच्या उलट तो जगतामध्ये अतिशय गुंतून पडतो आणि त्याचं जगतामध्ये गुंतून पडणं आणि स्वतःच्या स्वरूप सुखाला अंतरण हा जीवनाचा विनाश समजलेला आहे. गोष्ट मात्र अशी आहे की देह आहे तेव्हा या गोष्टी राहणार हे आपण स्वीकारूनही चाललं पाहिजे. परवा आपण रविवारी प्रवचनात समर्थांचं नाही का ऐकलं, सैन्य अवघेची मरावे मग म्या राज्यपद घ्यावे. असं सगळं सैन्य मरावं आणि मग राजा व्हावं याच्यात काही मजा नाही. सैन्य असताच राज्य करावे हे तो कळे ना. या सर्व गोष्टी असताना देखील, कारण असणारच या सर्वस्वी नाहीशा होतील अशी अपेक्षा धरणं चूक आहे. भूक लागणार आणि भूक ही प्राथमिक गरज भागली की काम निर्माण होणार. तीही भागली की विविध विषयांच्या कामना देखील डोकं वर काढणार. या सगळ्या गोष्टी होणार जेव्हा देह आहे तेव्हा हे होणार हे निश्चित आहे. आणि असं म्हटलं की यांचा जर निराश झाला नाही तर यांच्या प्रभावाचे दुष्टचक्र चालूच राहणार ते तर आपण अनुभवतच आहोत. देहाचा हा महिमाच आहे. मग त्यांनी म्हटले की मुक्ती, निरामय आनंद, अलिप्तता, ज्ञान, भक्ती, वैराग्य अनुभवता येतील का. उत्तर आहे येतील. ज्याप्रमाणे देहाची एक सुख आहेत आणि ती सुख देहधारी व्यक्ती भोगणारच याच्यात शंकाच नाही. विषयामध्ये आनंद आहे आणि तो आनंद देहधारी व्यक्ती अनुभवणारच. त्याप्रमाणे निर्विषयामध्ये देखील एक आनंद आहे आणि तेवढं आत्मस्वातंत्र्य जीवाला आहे. बुद्धी मन त्याच्याकरताच दिलेलं आहे, चित्त त्याच्याकरताच दिलेलं आहे. आणि या सर्वाच्या मंथनातून बुद्धीच्या चित्ताच्या मनाच्या आत्मसुख किंवा निर्विषय सुख मिळवण्याची देखील प्रेरणा मनुष्य जाताच्या ठिकाणी आहेच. कारण बाहेरचे आनंद जितके स्पष्ट आहेत तितका निर्विचारतेतला अमन अवस्थेनंतरचा आनंद आणि शांती देखील तितकीच स्पष्ट आहे आणि तितकीच आवश्यक आहे आणि प्रत्येकाला याची जाणीव आहे. बाहेरची जी सुख आहेत ती सुख आपल्या व्यक्तीच्या सुखावर आक्रमणच आहेत. संगीत कितीही चांगलं असलं तरी देखील किती वेळ ऐकणाऱ्याला मर्यादाच आहे. 2 तास 3 तास 4 तास 5 तास 10 तास किती ऐकाल. शांतीची ओढ ही मनुष्य मात्राला राहणार आणि ही जी शांतीची ओढ आहे ही शांतीची ओढ त्याला परमार्थ मार्गाकडे घेऊन जाणार हे सर्व असतानाच. म्हणून एका व्यक्तीच्या ठिकाणी सर्व गृहित धरावं लागतं. त्याच्या ठिकाणी काम आहे, कामना आहेत, राजसवृत्ती आहे, काही प्रमाणात तामसवृत्ती देखील असू शकते, सत्ववृत्ती देखील आहे, त्याला शांतीची समाधानाची ओढ देखील निश्चित आहे. विनोबा एकदा एका जैन हॉस्टेलवर गेलेले. त्यांनी म्हटले की मी जैन वसतिगृहामध्ये गेलो, अर्थातच सगळी मुलं जैन धर्माची होती. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही कोण आहात, तर ते म्हणाले की आम्ही सगळे विद्यार्थी आहोत आणि जैन धर्माचे आहोत, जैनांचं हे हॉस्टेल आहे. तेव्हा ते म्हणाले की तू जैन आहेस की माणूस आहेस, तेव्हा तो म्हणाला की मी प्रथम माणूस आहे आणि मग जैन आहे. जसं आपण प्रथम माणूस आहोत आणि मग जे काही असायचे ते असो, स्त्री असो पुरुष असो जाती धर्म ज्या काही असतील त्या, तसं आपण शांती स्वरूप आहोत आणि मग देहही लाभलेला आहे आणि वासना देखील आहेत, विकार देखील आहेत. आपलं मूळ स्वरूप आहे ते आनंदाचं आहे, शांतीचं आहे, मग त्या स्वरूपाला देखील वर्तन करण्यासाठी देह लाभलेला आहे आणि त्या देहाला मात्र विकार आहेत. त्यामुळं आनंद, अलिप्तता, ज्ञान, भक्ती, वैराग्य हे निश्चित अनुभवता येतात. मी तुम्हाला आता विचारतो की तुमच्या ठिकाणी वासना, इच्छा, कर्मप्रवृत्ती, बहिर्मुखता, विकार हे जन्मजात गुण आहेत, माझ्याही ठिकाणी आहेत, तुमच्याही ठिकाणी आहेत, पण आता नामानी तुम्हाला शांती लाभली की नाही लाभली? तुम्ही समाधानाला प्राप्त झालात का नाही झालात? याचा एकमेकांशी विरोध नाहीये. हे विकार या वासना तात्पुरत्या बाजूला सारून आपल्या शांतीला देखील प्राप्त होण्याची कला मनुष्य मात्रांनी स्वीकारावी, ती अवलंबावी, त्याचा अभ्यास करावा, त्यात पारंगत व्हावं, एवढंच परमार्थी माणसांचं शिकवण आहे. याच्यापेक्षा अधिक काही नाही. चालता बोलता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, असं समर्थ म्हणतात. सगळ्या गोष्टी सतत विषय त्याग विषय त्याग अशायाने होत नाहीत. या गोष्टीचा अतिरेक जर झाला, विषयाच्या गोष्टीचा देखील अतिरेक झाला, तर देहही नीट राहत नाही. त्यामुळं आनंद, अलिप्तता, ज्ञान, भक्ती, वैराग्य, मुक्ती, निरामयता, परमात्मता ही निश्चित अनुभवाला येते. उपरोक्त प्रभावी दुर्गुणांवर मात कशी होणार? ज्ञानेश्वर महाराजांनी तर एक साधी गोष्ट सांगितली, भगवंतांनी सांगितली. ध्यानाला बसतोयस ना, ध्यानाला बसताना स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो. डोळे बाहेर पाहतील ना त्यांना बंद कर आणि आत वळव, अंतर्दृष्टी ठेव. आणि जे बाह्य विषयांचे स्पर्श आहेत इंद्रियांना होणारे ते आत्ता तू बाहेर ठेव, आत्ता तू त्याच्यात सापडू नको. ध्यानाच्या वेळेपुरतं वैराग्य, तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दबडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. दीड तास ध्यानाला आपण बसू तेवढ्या वेळात विषय आठवायचे का? नाही, बस तेवढीच अपेक्षा आहे. उरलेल्या वेळात मग विषय आठवत राहायचेत का? विषय आठवावे लागत नाहीत, ते आपोआप निर्माण होतात मनामध्ये, त्याची आठवण ठेवावी लागत नाही. ज्याला विकृती आहे त्या संदर्भात तर तो विषय आठवण्याचा प्रयत्न करेल. एरवी विषय आठवण्याची कोणतीही गरज नाही. विषय हे स्वरस वाहिनी असे आहेत, रक्तातच आहेत. असं असल्यामुळं लोभाला आठवावं लागत नाही, आठवण्याची काही गरज नाही. देहधारी व्यक्तीला ते दिलेलेच आहेत, त्यामुळे इतर वेळेला देखील ते विशेष आठवावेत असा त्याचा अर्थ नाही. तरी देखील ध्यानाच्या वेळेला ते बाजूला करावेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाम घ्यायला बसलाय ना, बस मग आता मुलीचं लग्न कधी होईल याची चिंता करत नाम घेऊ नको. एवढी साधी गोष्ट आहे. नाम घ्यायला बसलायस, आता ऑफिसमध्ये त्रास होतोय तो आठवत नाम घेऊ नकोस, एवढी साधी अपेक्षा आहे. बाहेरचे विषय बाहेरच ठेव आणि जरा आत राहा आणि नाम घे अथवा ध्यान कर, एवढ्या युक्तीने ते जमतं. प्रार्थना म्हणतोयस ना, केंद्रात आलास, संसारातून आलास, कर्मप्रवृत्तीतून आलास. केंद्रात येतानाच निश्चय करावा, मी केंद्रात आता जातो आहे, आता स्विच ओव्हर होणार आहे, बाहेरच्या जगतातून आता इथे येऊन बसणार आहे, बाहेरचं जे जगत आहे ते डोक्यात ठेवून आता इथं यायचं नाही. इथं येताना कोणत्या भावाने मी येईन याचं थोडा तरी चिंतन विचार असा जरूर आपण करावा. मी अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने येईन. हा जो सगळा संसार, कर्म, कटकट, ती सगळी आता निरस्त झालेली आहे या एक तासाच्या केंद्राच्या वेळेत. आता या कशाचा मी विचार करणार नाही. आता माझा संबंध कोणाशी असेल, आता माझा संबंध ज्ञानेश्वर महाराज जे निरूपण करत आहेत, ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितलेली आहे, त्याच्याशी आता माझा संबंध आहे. अगदी साधी सरळ गोष्ट आहे. एक विद्यार्थी कुठल्या तरी खेळण्याच्या गोष्टी, ग्राउंड मधल्या गोष्टी डोक्यात ठेवून वर्गात बसला तर शिक्षक शिकवतात ते त्याच्या डोक्यात जाईल का? जाणार नाही. तसंच आहे, बाहेरच्या गोष्टी बाहेर जर ठेवल्या आणि ज्ञानेश्वरी ऐकली तर ज्ञानेश्वरीचं श्रवण उत्तम होईल, ठरवून येऊ आपण. मी आता शांत होऊन जाईन, मी श्रद्धामय राहीन, मी प्रार्थना करेन, तेव्हा खरोखर असं पाहिन केवलम करुणाकारम असं म्हटल्यानंतर अगदी स्वरूपानंदांच्या खोलीत त्या पलंगावर स्वरूपानंद बसलेले आहेत. ताट कृषक किडकिडीत मूर्ती काठ बसलेली आहे आणि अगदी भावना करा की त्यांच्या समोर जो बाग ठेवलेला आहे आपण नेहमी पाहतो तिथं आपण बसलेले आहोत आणि आपण स्वरूपानंदांना पाहतो आहोत की केवलम करुणाकारम कैवल्यानंददायकम प्रार्थना म्हणता येते. विचार चक्र चालू आहे आणि प्रार्थना म्हणायला पाहिजे असं नियम आहे की काय? त्याच्याऐवजी भावनेमध्ये गुंतून जाऊन त्याच प्रकारच्या त्या पूर्ण भावनेसहित प्रार्थना म्हणता येते. आरती करता येते. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, चित्र डोळ्यासमोर येईल की येणार नाही? आणलं तर येईल. नारद तुंबरू हो साम गायन करी आरती ज्ञान राजा. पण जर असं काही करायचं ठरवलंच नाही तर मग ती आरती म्हटली काय नाही म्हटली काय? आपण म्हणतोय एवढंच. तर केंद्रात घडणाऱ्या गोष्टी साधना म्हणून मी पाहिन त्याच्याकडं. प्रार्थना देखील साधन आहे, स्तोत्र देखील साधन आहे, श्रवण देखील साधन आहे, माझं जीवन बदलण्यासाठी आहे. अशा भावनेनी जर आपण आलो तर विकार वासना इच्छा कर्म प्रवृत्ती बहिर्मुखता या जन्मजात गुणांना आपण बाजूला ठेवू आणि आपण शांती समाधान आनंद निरामयता भक्ती यांना जवळ केलेलं असेल. उपरोक्त प्रभावी दुर्गुणांवर मात कशी होणार? ध्यान सोहम साधना यांचा प्रभाव निगेटिव्ह टेंडन्सीवर होतो का? निश्चितच होतो. त्याकरता तर साधन आहेत. काय प्रभाव होतो असं म्हटलेलं आहे. काय प्रभाव होतो याचा अर्थ तात्पुरत्या वासना निरस्त होतात. तात्पुरत्या असं मी म्हणेन. थोड्या वेळ पुरत्या वासना संपूर्णपणे जातात आणि परत ऐश्वरीय शांती समाधान अनुभवल्यानंतर आपण जगतामध्ये वर्तन करत असताना देखील हळूहळू त्या परत आपल्या ठिकाणी येतात. लगेच येतात असं नाही. एवढंच नव्हे तर या आनंद समाधानाला शांतीला वारंवार स्पर्श झाल्यामुळं ट्रान्सफॉर्मेशन घडतं. आपल्यातच बदल होतो. आपणच शांत स्वरूप होऊन जातो. जेव्हा थोड्या वेळ पुरत्या वासना बाजूला सारायला जमल्या आणि आपण आपलं आंतरीचं सुख आहे तर ते सुख अनुभवलं तर ही गोष्ट अजून थोडी लांबवता येते. ठरवून देखील निश्चयाने देखील हे करता येतं. मन वासनांपुढे दुबळं आहे असा जो एरवी अनुभव येतो त्याच्याऐवजी वासनांना आत येऊ द्यायचं की द्यायचं नाही, मी येऊ देणार नाही असं जर ठरवलं तर मन तेवढं सक्षम होतं, बलशाली होत. सद्गुरु कृपा म्हणजे अनुग्रह होणे हा अर्थ अभिप्रेत आहे की आणखी काही गूढ अगम्यता रूप त्यात हा पुढचा प्रश्न विचारलेला दिसतोय. इथं पहिला प्रश्न संपला. पुढचा प्रश्न पुढच्या वेळेला घेईन. आता वाचायला घेतला म्हणून सांगतो. सद्गुरु कृपा म्हणजे अनुग्रह होणे हा अर्थ अभिप्रेत आहे की आणखी काही गूढ अगम्यता रूप त्यात अनुस्यूत आहे. सब रोगों पर शर्ती या रामबाण इलाज याने श्री गुरु कृपा है के नाही असं विचारलेलं आहे. पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून आपण बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय हरी हरी हरी.